हरी हरी स्वामी जी स्वामी जी। आज अपन नामस्मरण आणि ध्यान नामस्मरण आणि नाम घेत असताना ध्यान अशा अंतरंग पद्धतीने साधना करणार आहोत। ओम नमः शिवाय हे सर्वांचं आवडतं नाम आणि ज्याला गांभीर्य आहे आणि मधुरता देखील आहे असं नाम आज आपण घेणार आहोत। नाम घेता घेता किंचित वेळ आपण ध्यानासारखा देखील व्यतीत करणार आहोत। हरी ओम तत्सत। हरी आज आपण नामस्मरणाची साधना करणार आहोत। ही साधना करत असताना नाम घेऊन झाल्यानंतर आपण किंचित ध्यानासारखी स्थिती अनुभवत परत नाम घेणार आहोत। आपण सर्वांनी डोळे मिटून घेऊ। ध्यानाच्या आसनामध्ये आपण बसू। आणि अशी कल्पना करा की आपण एका अतिशय पुरातन जुनाट अशा शिव मंदिरात बसलेले आहोत। या शिवालयाच्या चार पाच पायऱ्या उतरून खाली गेल्यानंतर आपल्याला अर्धवट प्रकाश आणि अर्धवट अंधार अशा अर्धवट अंधारामध्ये एका ठाण दिव्याच्या प्रकाशात पवित्र शिवलिंग दिसत आहे अशी भावना कल्पना आपण करू। असं प्रतिभ दृश्य आपण पाहू। अतिशय गूढ रम्य मधुर असं वातावरण आहे। शिव मंदिरातली पवित्रता गंभीर आहे। ठाण दिव्याच्या प्रकाशामध्ये आपल्याला दिसत आहे की नुकतीच पूजा झालेली आहे। प्रसन्न वातावरण आहे। मूर्ती देखील शिवलिंग देखील प्रसन्न दिसत आहे। शिवलिंगाच्या वरून अभिषेकाची संतत धार आपण शिवलिंगाच्या सन्मुख ध्यानाच्या स्थितीत बसलेले आहोत आणि डोळे मिटलेल्या अवस्थेमध्ये आपण हे दर्शन घेतो आहोत। बाहेरच्या जगताचा संपूर्ण विसर पडलेला आहे। नुकत्याच वाहिलेल्या ताजा फुलांचा पवित्र सुगंध किंचितसा आसमंतामध्ये दरवळतो आहे। अंधाऱ्या तेलकट किंचित तेलाचा वास येणाऱ्या भिंती स्वभावावर आहेत आणि शिवलिंगावर पडलेला ठाण दिव्याचा प्रकाश तिथली पवित्रता अजूनच उजळून टाकतो आहे. आपल्याला शिव प्रेम पवित्रता जाणवत आहे. मंदिरातल्या गूढ रम्य पवित्र अशा वातावरणामध्ये भगवान शिवांची प्रसन्नता कृपा आपल्यावर बरसत आहे असा आपला भाव झालेला आहे. भगवान शंकरांच्या पवित्रतेमुळे आपल्या ठिकाणी सहजच समर्पण भाव निर्माण झालेला आहे. देह मन बुद्धी शरणागत भावाला प्राप्त झालेले आहेत. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म ब्रह्म भावना शिव भावना उदित झालेली आहे. त्याच्यामध्ये आपल्या जीवभावाचं समर्पण होत आहे. सत्य सुंदर शिव स्वरूपाशी जीवाची तन्मयता झालेली आहे। जीवाची शिव स्वरूपाशी एकरूपता साधलेली आहे। ओम नमः शिवाय ही नामसाधना आपण करणार आहोत। तुम्ही माझ्या बरोबर नाम घेऊ शकाल, म्हणजे आपण बरोबरच नाम घेऊ शकू, किंवा मी नाम घेत असताना आपण मनामध्ये ते नाम घेत असाल किंवा मी नाम घेत असताना आपण केवळ माझे शब्द श्रवण करून आपल्या मस्तकाकाशापर्यंत पोचवत असाल आणि शिवभावनेमध्ये मग्न होऊन राहत असाल। जीव शिवस्वरूप आहे अशा बोधानीच माझ्याबरोबर एकतर वैखरीनी तुम्ही नाम घ्याल किंवा मनातल्या मनात मी नाम घेत असताना तुम्हीही नाम घ्याल। किंवा शिवभावनेनी केवळ तुम्ही नाम ऐकाल नाम घेत असताना नामाच्या ध्वनीबाबत आपण अत्यंत जागृत राहायचं आहे, जागरूक राहायचं आहे। नाम घेत असताना विचारांना थांबवायचं आहे आणि नामाचं उच्चारण करत असताना किंवा केवळ ऐकत असताना ध्वनीकडे लक्ष द्यायचं आहे। सजग राहायचं आहे। नाम घेऊन झालं की निर्विचार व्हायचं आहे। निर्विचारतेमध्ये ध्वनिरहिततेमध्ये अत्यंत जाग राहायचं आहे। ध्वनी नसलेली पोकळी आपल्या चिदाकाशाच्या ठिकाणी अनुभवायची आहे। ही निर्विचारता तशीच राखून परत नाम घ्यायचं आहे। नामाचा आरंभ मध्य अंत सजग श्रवण करायचं आहे। नाम घेऊन झालं किंवा ऐकून झालं की निर्विचार ध्वनी विरहित पोकळीमध्ये परत रमायचं आहे। परत ध्वनीसहित नाम घेताना विचार थांबवलेले आहेत, सजग आहोत आणि केवळ नाम घ्यायचं आहे किंवा मी घेतलेलं नाम ऐकायचं आहे, शिवभावना ठेवायची आहे। माझ्या बरोबरच तुम्ही नाम घ्याल किंवा मी नाम घेत असताना तुम्ही मनामध्ये तेच नाम घ्याल किंवा मी नाम घेत असताना तुम्ही ते नाम निर्विचार केवळ ऐकाल। शिवस्वरूपाशी तादात्म्य पावाल, निर्विचार ध्वनिरहित अशा पोकळीमध्ये चिदाकाशामध्ये शिवस्वरूपाशी एकरूपता साधून स्वस्थ असाल। अशा प्रकारे आपल्यालाही नामस्मरणाची साधना करायची आहे। विचारांना थांबवा। अत्यंत सजग रहा। समग्रतेमध्ये असा। तुमच्या ठिकाणी जर अवांतर विचार उठला तर तुम्ही सजग राहूच शकणार नाही। सजगतेमध्ये विचार असू शकत नाही। मी नाम घेईन, तुम्ही नामाच्या आरंभापूर्वी सजग रहा। जणू या सजग राहण्यावर तुमचं जीवन अवलंबून आहे। विचारांना थांबवा, निर्विचार व्हा। शिवाय, निर्विचार व्हा। ध्वनी नसलेली पोकळी अनुभवा। तिथे तुम्ही शिवस्वरूपाशी एकरूप आहात। शिवाय, नमः शिवाय। नमः शिवाय। एका पुरातन जुनाट शिव मंदिरामध्ये बसलेले आहोत। अंधुक प्रकाश आहे, ठाण दिवा आहे, आपण डोळे मिटून बसलेले आहोत। नुकतीच पूजा झालेली आहे, शिवलिंगावर अभिषेक पात्रातून अभिषेक घडतो आहे। अतिशय पवित्र गूढ रम्य वातावरण आहे। शिवलिंगा सन्मुख डोळे मिटून बसलेले आहोत। शिव प्रेम पवित्रता जाणवते आहे। शिवाची कृपा जाणवते आहे। सत्य ज्ञान अनंत परमात्म्याशी शिवाशी एकरूपतेचा लीनतेचा सहज भाव आहे। सुंदर शिवस्वरूप झालेले आहोत। माझं नाम ऐकत असताना ध्वनीबद्दल जागृतता आहे, विचारांना थांबवलेलं आहे। सजग समग्रतेतून नाम ऐकतो आहोत अथवा घेतो आहोत। नाम घेऊन झाल्यानंतर निर्विचार ध्वनिरहिततेमध्ये अत्यंत जागृत आहोत। शिवस्वरूपाशी एकरूपता साधलेली आहे। परत नाम घेतो आहोत किंवा ऐकतो आहोत तेव्हा नामाचा आरंभ मध्य अंत याचं सजग श्रवण होत आहे। नाम ऐकून झालं की निर्विचार ध्वनिरहित पोकळीमध्ये आपण परत येतो आहोत। तिथं जीव शिवस्वरूपच झालेला आहे। माझ्या शब्दांची तुम्हाला प्रतीक्षा आहे। ओम नमः शिवाय। नमः शिवाय। निर्विचार ध्वनी रहिततेमध्ये अत्यंत जागृत चिदाकाशात शिवभावाशी तन्मय। तुम्ही एकतर माझं नाम ऐकता आहात आणि ऐकत असताना चिदाकाशामध्ये सजगतेनी लक्ष देऊन आहात. नामाचा आरंभ मध्य आणि अंत याचं सजग श्रवण करता आहात, किंवा माझ्या बरोबर तुम्ही नाम घेत असाल, जर वैखरीनी घेत असाल किंवा मनामध्ये देखील घेत असाल तरी देखील नाम घेत असताना, ऐकत असताना आणि घेत असताना शब्दाचा आरंभ मध्य आणि अंत याचं सजग श्रवण करताच आहात. नाम ऐकून झालं की निर्विचार ध्वनी नसलेली पोकळी चिदाकाशामध्ये तिथं शिवस्वरूपाशी एक रूपता. शिवाय शिवस्वरूपाशी एकरूपता. निर्विचार ध्वनी विरहित पोकळीमध्ये चिदाकाशात शिवस्वरूपाशी एक रूपता. नमः शिवाय। चिदाकाशात निर्विचार शिवस्वरूपाशी एकरूपता प्राचीन शिवालयामध्ये पवित्र शिवलिंगाच्या समोर ठाण दिव्याच्या प्रकाशात डोळे मिटलेल्या स्थितीमध्ये ओम नमः शिवाय हे नाम घेतो आहोत। शिवाचं प्रेम आणि पवित्रता याचा स्पर्श जीवाला झालेला आहे। शिवाची कृपा जीवावर झालेली आहे। जीव शिवस्वरूप आहे। चिदाकाशामध्ये शिवस्वरूपाशी एकरूपता अनुभवत आहे। सत्य स्वरूप ज्ञान स्वरूप अनंत स्वरूप सुंदर शिव स्वरूपाशी एकरूपता नाम घेतो आहोत। ध्वनी बाबत अत्यंत जागरूक, निर्ध्वनी बाबत देखील जागरूक, विचारांना थांबवलेला आहे, सजग समग्रतेतून नाम घेतो आहोत। नामाचा आरंभ मध्य अंत याचं सजग श्रवण करतो आहोत। माझं नाम तुम्ही ऐकता आहात, जर इच्छा असेल तर माझ्या बरोबरच घेताही आहात अथवा मनातल्या मनात घेता आहात, पण मुख्यतः नाम ऐकून निर्विचार होत आहात। ध्वनिरहित पोकळी चिदाकाशामध्ये, त्या पोकळीमध्ये शिवस्वरूपाशी तादात्म्य पावत आहात। सत्यम ज्ञानमनंतम ब्रह्माशी एकरूपता, नमः शिवाय। चिदानंद शिवस्वरूपाशी एक रूपता। सत चित आनंद प्रेम शांत शिव स्वरूप चिदाकाशामध्ये शिवस्वरूपाशी एकरूपता, आता असंच बसून राहायचं आहे. सत्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, अंतरहित अनंत स्वरूप, सुंदर शिव स्वरूप केवळ चिदाकाशामध्ये अवस्थित आहे. आता शिवस्वरूपाच्या या बोधात कायम राहून आपल्याला या नाम ध्यान साधनेतून बाहेर यायचं आहे. डोळे मिटलेले आहेत, पण आता तेच जुनाट शिवालय अर्धवट अंधार अर्धवट प्रकाश, ठाण दिव्याचा उजेड, समोर असलेलं पवित्र शिवलिंग, तिथलं गूढ गंभीर रम्य पवित्र वातावरण, त्याचा स्पर्श, नुकत्याच पूजा झालेल्या शिवलिंगावर अभिषेकाच्या संतत धारेचा किंचित मंद आवाज, सगळं काही डोळे मिटल्या मिटल्या लक्षात येत आहे. शिव शंकरांची कृपा भाकून आपण मनोमन शिवलिंगाला नमस्कार करू. आपले तळहात एकमेकांवर किंचित घासत त्याचा कपाळाला डोळ्याला गालाला स्पर्श करत डोळे उघडायला हरकत नाही. शिवस्वरूपाचा भाव कायम ठेवून आपल्याला आता व्यवहारामध्ये राहायचं आहे. हरी 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 स्वामीजी नारायणा प्रभू. हरी 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 स्वामी जी. शिव स्वरूप होऊन शिवाची उपासना ही आपल्या देशामध्ये प्राचीन काळापासून घडते आहे. प्रभू श्री राम शिवभक्त होते. महाभारत काळामध्ये देखील शिवोपासनाच होती. भगवान शिव हे आदि दैवत आहे. आपल्या इथं जे सगळे संप्रदाय आहेत ते सगळे संप्रदाय आदिनाथांपासून निर्माण झालेले आहेत. केवळ नाथ संप्रदायच नाही, दत्त संप्रदायामध्ये देखील शिव आहेत. ब्रह्मा विष्णू आणि महेश सगळे संप्रदाय त्यांच्यापासून सुरू झाल्यामुळं त्यांना आदिगुरु असं म्हटलेलं आहे. शिव ही पवित्रतेची संकल्पना आहे, परब्रह्माची संकल्पना आहे. ही साधना अतिशय अंतरंग अशी आहे. या साधनेच्या योगाने जीव शिवस्वरूपाला प्राप्त होतो. आणि जीव शिवस्वरूपाला प्राप्त होणं हेच मानवी जीवनाचं चरम लक्ष आहे. सोहम उपासनेमध्ये देखील जीव हा शिवस्वरूप आहे अशीच भावना आहे. स्वामी स्वरूपानंदांनी आदिनाथ सिद्ध आदिगुरु थोर तयासी नमस्कार भक्ती भावे अशा प्रकारे गुरु परंपरा सांगताना भगवान शिवांना वंदन केलेलं आहे. अशी अतिशय पवित्र उपासना आपल्याकडून झाली. समर्थांनी देखील विठोने श्री वाहिला देवराणा असं म्हटलेलं आहे. ही जी विठ्ठलाची मूर्ती आहे त्या मूर्तीच्या मस्तकामध्ये शिवलिंग धारण करून पांडुरंग आहेत.
भगवान विष्णू शिवाचे उपासक होते आणि रामचंद्र भगवान श्रीकृष्ण देखील शिवाचे उपासक होते. तर भगवान शिव हे रामांच्या स्वरूपाचं ध्यान करत असत असं वर्णन आहे. असं असल्यामुळं सगुणाचा देखील गोड स्पर्श या नामस्मरणाला आहे आणि हे नाम सगुणातून अर्थात निर्गुणाकडं आणि जीव शिव ऐक्याकडं घेऊन जात. अशा प्रकारची एक फार चांगली फार प्रबोधनकारी शांत करणारी अशी साधना आज आपल्या हातून घडली हे आपलं भाग्य आहे असं मला वाटतं. हरि ओम तत्सत. हरि 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 बोला. पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर संत. हरि हरि.